आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128व्या जयंतीनिमित्त तसंच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. दावोस जागतिक परिषदेत राज्याने 2 दिवसात केले 15,70,000 कोटी रुपयांचे 54 सामंजस्य करार. विदर्भाच्या विकासावर लक्ष केंद्रीत करून 8,760 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश. नागपुरातील दीक्षाभूमी, ताजबाग, याशिवाय रामटेक आणि इतर धार्मिक स्थळं त्यांच्या विकासाबाबत लवकरच बैठका घेऊन उपाययोजना करणार, पालकमंत्री बावनकुळे यांची माहिती. आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री भोयर घेणार नागपूर विभागातील परीक्षेचा आढावा. कॉपीमुक्त अभियान प्रभावी राबवण्यासाठी राज्यमंत्र्यांचा पुढाकार. आता सविस्तर बातम्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. नेताजींचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जात आहे. नेताजी स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात प्रेरणादायी नेत्यांपैकी एक होते असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेताजींचं समर्पण आणि आझाद हिंद फौजेची निर्मिती हा त्यांच्या शौर्याचा पुरावा आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली. दरम्यान सांस्कृतिक मंत्रालयानं नेताजींच्या जन्मस्थानी ओडिशातल्या कटक इथं 3 दिवसांचा उत्सव आयोजित केला आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. बाळासाहेब ठाकरे त्यांच्या लोककल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीच्या वचनबद्धतेबद्दल ओळखले जातात असं पंतप्रधान म्हणाले. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजभवन इथं त्यांना आदरांजली वाहिली. मुंबई इथं मंत्रालयात पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला फुलं वाहून अभिवादन केलं. नागपुरात विविध सरकारी आणि खासगी आस्थापनांसह महावितरणतर्फे देखील अभिवादन करण्यात आलं. स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत गेल्या 2 दिवसात राज्यात 15,70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणणाऱ्या 54 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध उद्योग समूहांशी बैठका घेतल्या. या करारामुळे अंदाजे 16 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. त्यापैकी एक महत्वाचा करार एमएसएन होल्डिंग्ज लिमिटेडसोबत झाला असून त्यात राज्याच्या अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट उपक्रमाअंतर्गतच्या प्रगत लिथियम बॅटरी आणि सेल उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याच्या योजनेचा समावेश आहे. यामुळे विदर्भाच्या विकासावर लक्ष केंद्रीत करून 8,760 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश आहे. गडचिरोलीतही गुंतवणूक होत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या परिषदेदरम्यान दिली आहे.
हॉट डेस्टिनेशन हो गया, मतलब जो शायद कुछ साल पहले तक एक प्रकार से नक्सल अफेक्टेड एरिया करके जाना जाता था, इट इज बिकमिंग न्यू स्टील सिटी ऑफ इंडिया. अभी हम लोगों ने महाराष्ट्र का 30% स्टील कैपेसिटी वहां पर तैयार कर लिया या तैयार हो रही है, जिसका काम शुरू है. अभी उतना ही और निवेश या उतनी ही और कैपेसिटी हम लोगों ने जो एमओयूस अभी साइन किए हैं उसके कारण तैयार होने वाला. तो एक प्रकार से मैं ऐसा मानता हूं कि स्टील के क्षेत्र में एक क्रांति गढ़चिरौली.
इतर करारामध्ये ऑटोमोबाईल आणि क्षेत्रात सीएट सोबत नागपूरसाठी 500 कोटींचा करार करण्यात आला असून त्यातून 500 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. तर वरदान लिथियम सोबत 42,535 कोटींची गुंतवणूक करण्याचा करार झाला असून यातून 5,000 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प नागपूरात साकारणार आहे. याशिवाय संरक्षण क्षेत्रात इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड 12,780 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून हा प्रकल्प देखील नागपूरात साकार होणार आहे. यातून 2,325 रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. तसंच संरक्षण एमएनएस होल्डिंग लिमिटेड ही कंपनी गुंतवणूक करणार असून 14,652 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यातून 8,760 रोजगार निर्मिती होणार आहे. याशिवाय हेजेरो इंडस्ट्रीज नागपूरच्या बुटीबोरी भागात गुंतवणूक करणार असून ही कंपनी हरित ऊर्जा क्षेत्रात 16,000 कोटींचे 2 प्रकल्प आणणार आहे. यातून 10,000 इतकी रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. संविधानाचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज नागपुरातील महालस्थित संविधान गौरव अभियान सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे माजी सदस्य सुभाष पारधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना गडकरींनी संविधानाचा मूळ ढाचा हा कुणीही आणि कोणतेही सरकार बदलू शकत नाही असं स्पष्ट केलं.
मूलभूत तत्व जे आहेत, फंडामेंटल राईट, फ्रीडम ऑफ स्पीच, जे काही याच्यात आपल्याला लिहिल्या गेले आहेत ती कधीही बदलवल्या जाऊ शकत नाही. जसा उल्लेख आता 1973 केसचा डॉक्टर खोबरागडे साहेबांनी केला, केरळ वर्सेस सुप्रीम कोर्ट, 13 न्यायमूर्ती होते, खंडपीठ होतं सुप्रीम कोर्टाचं, चीफ जस्टिस पण होते, आणि त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. म्हणजे लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट, हे जे मूलभूत तत्वाच्या आधारावर जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या कोणतंही सरकार आलं तरी ते बदलवू शकत नाही. त्यामुळे मूलभूत तत्व बदलवण्याचा अधिकार पार्लमेंटला नाही आणि हे तत्व कधी बदलू शकत नाही.
लोकशाहीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर संवेदनशील बनून लोकांना अधिकाधिक मदत केली पाहिजे असं गडकरी यांनी सांगितलं. यावेळी गडकरी यांच्या उपस्थितीत सर्व नागरिकांनी संविधान प्रस्ताविकेचं वाचनही केलं. संविधान मॅरेथॉनचं आयोजन संविधानाच्या अमृत महोत्सवाप्रसंगी 26 जानेवारी रविवारी सकाळी 6 वाजता जरीपटका इथल्या भीम चौकातून उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत यांच्या नेतृत्वात केले जाणार असून या मॅरेथॉनचा समारोप सुमारे 3.5 किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर कामटीच्या यादव चौकात होईल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर, ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरातील दीक्षाभूमी, ताजबाग, याशिवाय रामटेक आणि इतर धार्मिक स्थळं त्यांच्या विकासाबाबत आपण लवकरच बैठका घेऊन उपाययोजना करणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात सांगितलं. आज नागपूरच्या प्रेस क्लबतर्फे त्यांचा महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावतीच्या पालकमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान नागपूर प्रेस क्लबच्या विकासासाठी देखील आर्किटेक्ट शोधावा आणि आगामी विभागीय आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीत चर्चा करून प्रेस क्लबचा विकास केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. अमरावती आणि नागपूरच्या पत्रकारांसाठी निवासस्थानाची व्यवस्था केली जाईल, त्यासाठी जागा शोधली असून त्या प्रकल्पावर देखील काम करण्यात येणार आहे. लवकरात लवकर आम्ही पत्रकारांसाठी चांगल्या दर्जाच्या निवासस्थानं बांधण्याचा निर्णय घेणार आहोत अशी माहिती देखील त्यांनी दिली. म्हाडाच्या माध्यमातून त्याबाबतची बैठक विभागीय आयुक्तांकडे घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं. हॉकर्सद्वारे फुटपाथ अतिक्रमण आणि वाढते अपघात यावर त्यांनी भाष्य केलं.
नागपूर में जिस प्रकार से अतिक्रमण हुए हैं, सारे फुटपाथ, सारे रास्ते एक्सीडेंट के स्पॉट बन चुके हैं और एक्सीडेंट स्पॉट को प्रोटेक्ट करना ठीक नहीं है. एक्सीडेंट स्पॉट को रिमूव करना चाहिए. एक आदमी का भी जान गई तो ला दे सकते, हॉकर्स की दुकान बना सकते हैं, हॉकर्स को कहीं सेटल कर सकते. इसलिए मैं इसमें कलेक्टर के पास मीटिंग लेने वाला हूं कि हॉकर जोन कहां बनाए, हॉकर जोनिंग का हो, के लिए हमारे पास बहुत जगह है.
दरम्यान ज्या व्यक्तीच्या पक्षप्रवेशाने पक्षाची प्रतिमा खराब होईल अशा व्यक्तीला पक्षप्रवेश देणार नाही, तसंच कुठलाही पक्षप्रवेश करताना तिथी महायुतीच्या घटक पक्षांशी चर्चा करूनच हा पक्षप्रवेश केला जाईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर परवा 25 जानेवारी रोजी नागपूर विभागातील 10वी आणि 12वी परीक्षेचा आढावा घेणार आहे. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देऊन केलेल्या तयारीची माहिती घेणार आहेत. परीक्षेसंदर्भात वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाचे सभागृहात 25 जानेवारीला सकाळी 10:30 राज्यमंत्री भोयर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी विशेष अभियान शासन सुरू केलं आहे. येत्या 11 फेब्रुवारीपासून 12वी तर 21 फेब्रुवारीपासून 10वीची परीक्षा प्रारंभ होत असून या परीक्षेसाठी नागपूर विभागातून 3,09,916 विद्यार्थी बसले आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळणे, विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा, कॉपी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती डॉ पंकज भोयर घेणार आहेत. एखाद्या घराची जागेची मालकी बदलली तरी पूर्वीच्या वीजबिलांच्या थकबागीची वसुली करण्याचा अधिकार वीज वितरण कंपन्यांना असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे. त्यामुळे जुनी जागा, फ्लॅट, घर घेताना सावध रहा, त्यांचे वीजबिल तपासा असं आवाहन महावितरणने ग्राहकांना केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128व्या जयंतीनिमित्त तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.